शास्ते अध्याय 10. अबीमलेखाच्या मृत्यूनंतर इस्रायलाच्या सुटकेसाठी दोदोचा पुत्र पुआ याचा पुत्र तोला जो इस्साखारातला मनुष्य तो उभा झाला आणि तो इफ्राईम डोंगराळ प्रदेशात शामीर शहरात राहत होता. त्याने 23 वर्षे इस्रायलाचा न्याय केला. मग तो मेला आणि शामीर नगरात पुरला गेला. नंतर त्याच्या मृत्यूनंतर गिलादी याईर उभा राहिला आणि त्याने 22 वर्षे इस्रायलाचा न्याय केला. त्यास 30 पुत्र होते. प्रत्येकाचे आपापले गाढव होते ज्यावर ते सवार होते आणि त्यास 30 नगरेही होती. आजपर्यंत त्यास हवोत याईर म्हणतात. ती गिलादाच्या प्रांतात आहेत. मग याईर मरण पावल्यावर त्यास कामोन शहरात पुरले. यानंतर इस्रायलाच्या लोकांनी फिरून देवाच्या दृष्टीने जे वाईट ते केले, कारण की त्यांनी बाल अष्टारोत, अरामाचे देव, सिदोनातले देव, मवाबातले देव व अम्मोनी लोकांचे देव व पलिष्ट्यांचे देव यांची उपासना केली. त्यांनी परमेश्वरास सोडले आणि त्यानंतर त्याची उपासना केलीच नाही. यास्तव परमेश्वराचा राग इस्रायलावर भडकला आणि त्याने त्यांना पलिष्ट्यांच्या हाती व अम्मोनी लोकांच्या हाती दिले. त्यावर्षी त्यानंतर 18 वर्षे त्यांनी इस्रायलाच्या सर्व लोकास छळले आणि यार्देनीच्या पलीकडे अमोऱ्यांच्या देशातल्या गिलादात जे इस्रायली होते त्या सर्वांना जाचले. यहुदा व बन्यामिन इफ्रायमाची घराणे यांच्याशीही लढावयास अम्मोनी लोक यार्देन पार करून अलीकडे आले. त्यामुळे इस्रायलावर फार मोठे दुःख आले. तेव्हा इस्रायली लोकांनी परमेश्वरास मोठ्याने आरोळी मारीत म्हटले, आम्ही तुझ्या विरुद्ध पाप केले आहे. ते असे की आम्ही आपल्या देवाला सोडून बाळाच्या मूर्तीची उपासना केली. तेव्हा परमेश्वराने इस्रायलाच्या लोकास म्हटले, मिस्र्यांपासून व अमोऱ्यांपासून व अम्मोन्यांच्या लोकांपासून व पलिष्ट्यांपासून मी तुम्हाला सोडवले नाही काय? आणि सिदोनी व अमालिकी व माओनी यांनी तुम्हाला जाचले, तेव्हा तुम्ही मला मोठ्याने हाक मारली आणि मी तुम्हाला त्यांच्या हातातून सोडवले. तरी तुम्ही मला सोडून दुसऱ्या देवांची उपासना केली. यास्तव मी यापुढे तुमचा बचाव करणार नाही. जा आणि ज्या देवाची तुम्ही उपासना करता त्यास हाक मारा. तुमच्या संकटाच्या वेळेस त्याने तुम्हाला सोडवावे. तेव्हा इस्रायलाच्या लोकांनी परमेश्वरास म्हटले, आम्ही पाप केले आहे. जे सर्व तुला चांगले वाटेल त्याप्रमाणे तू आम्हाला कर. आम्ही तुला विनंती करतो, केवळ त्या दिवशी तू आम्हाला सोडव. तेव्हा त्यांनी आपल्यामधून परके देव दूर करून परमेश्वराची उपासना केली आणि इस्रायलाच्या दुःखामुळे त्याच्या मनाला खेद झाला. अम्मोनी लोकांनी तर एकत्र मिळून त्यांनी गिलादात तळ दिला आणि इस्रायलाच्या लोकांनी एकत्र जमून मिस्पात तळ दिला. तेव्हा गिलादातले लोक व अधिकारी एकमेकांना म्हणाले, जो मनुष्य अम्मोनी लोकांशी लढू लागेल असा मनुष्य कोण आहे? तो गिलादातल्या सर्व राहणाऱ्यांचा अधिकारी असा होईल.